आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रो रासायनिक उत्पादनांवरचं सीमा शुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनांची 38,424 कोटी रुपये इतकी विक्रमी निर्यात। 4 अंतराळवीरांना घेऊन नासाच्या आर्टिसान 2 मोहिमेचं उड्डाण यशस्वी। आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रो रासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। ही सवलत येत्या 30 जूनपर्यंत लागू राहील। यामुळे प्लास्टिक वेस्टन, औषध, रसायन, वस्त्र, वाहनांचे सुटे भाग, खतं आणि इतर औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरली जाणारी रसायनं अशा विविध उत्पादनांचा त्यात समावेश आहे। सध्याच्या भूराजकीय संघर्षाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर झाला असून त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये या हेतूनं ही सवलत तात्पुरती दिल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची विशेष बैठक काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पश्चिम आशियातल्या संघर्षस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली, तसंच विविध मंत्रालयं विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। यासंदर्भातली ही दुसरी बैठक होती। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव सादर करण्यात आला, तसंच 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला। दुसऱ्या टप्प्यात संसदेत वित्त विधेयक 2026 आणि विनियोग विधेयक 2026 याला मंजुरी मिळाली। या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पश्चिम आशियामधल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारची भूमिका मांडली। ग्राहकांना विजेचा प्रीपेड मीटर बसवणं अनिवार्य नसल्याचं ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। सरकार खाजगी कंपन्यांप्रमाणेच ग्राहकांना प्रीपेड मीटर स्वीकारण्याची सक्ती करत असल्याचा दावा त्यांनी फेटाळला। भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनांची 38,424 कोटी रुपये इतकी विक्रमी निर्यात केली आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत निर्यातीत 14,802 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। ही वाढ 62.66% इतकी असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली। या निर्यातवाढीत संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा वाटा 54.84%, तर खासगी क्षेत्राचा वाटा 45.16% असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली। संरक्षण क्षेत्रात वाढलेल्या निर्यातीचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे। देशातलं दळणवळणाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून भारतीय टपाल विभागाची वाटचाल होत आहे। इतकंच नाही तर 2030 पर्यंत जागतिक स्तरावरही भारतीय टपाल सेवा स्वतःचा वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला। सहारनपूर इथल्या पोस्टाच्या प्रशिक्षण केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं। विकसित भारताची उभारणी कुशल आणि समर्पित मनुष्यबळाच्या आधारावर होणार असून ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन सुलभता आणि जीवनाचा दर्जा उंचावणं हेच प्रशासनाचं प्रमुख उद्दिष्ट असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। ते आज कर्मयोगी साधना सप्ताह 2026 या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करत होते। आजचं प्रशासन नागरिक देवोभव या मंत्रानं प्रेरित असून सार्वजनिक सेवा अधिक सक्षम, संवेदनशील आणि नागरिक केंद्रित करण्यात यात स्पष्टपणे भर देण्यात आल्याचं ते म्हणाले।
आज गवर्नेंस के जिस सिद्धांत को लेकर हम आगे बढ़ रहे हैं, उसका मूल मंत्र है नागरिक देवो भव। इस मंत्र में समाहित भावना के साथ आज पब्लिक सर्विस को ज्यादा कैपेबल, नागरिकों के लिए ज्यादा सेंसिटिव बनाने पर फोकस किया जा रहा है। अब शासन को सिटीजन सेंट्रिक बनाकर एक नई पहचान दी जा रही है।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून आज सकाळी 4:15 सुमारास नासाचे 4 अंतराळवीर चांद्र मोहिमेसाठी झेपावले. नासाच्या आर्टेमिस 2 या मोहिमेत रीड वाईसमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोट आणि केनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सन हे सहभागी झाले आहेत. हे अंतराळवीर एका मिनीबसच्या आकाराच्या कॅप्सूलमधून प्रवास करणार आहेत. सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या आदित्य L1 या अंतराळ मोहिमेअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीचा अभ्यास करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं भारतीय सौर भौतिक शास्त्र समुदायाकडून प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार भारतीय संस्था, विद्यापीठं किंवा महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रस्ताव सादर करू शकतील. आदित्य L1 गोळा केलेला 25 TB जास्त डेटा सध्या उपलब्ध असून त्याबाबतचे महत्वाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. पुद्दुचेरी आणि 4 राज्यातल्या निवडणुकांसाठी प्रचार जोमानं सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज प्रचार करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तमिळनाडूत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. केरळमध्ये LDFने आणि UDFने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. पश्चिम बंगालमधल्या मालदा जिल्ह्यात 3 महिला अधिकाऱ्यांसह 7 न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्याच्या घटनेची आज सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली. ही घटना अत्यंत निंदनीय असून या प्रकरणी न्यायालयानं राज्याचे गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. न्यायिक अधिकाऱ्यांना घाबरवून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं. गरज पडल्यास CBI किंवा ANIच्या चौकशीची मागणी करण्याची परवानगी न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. संध्याकाळी 7 सामना सुरू होईल. काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सनं विजयासाठीचं 142 धावांचं लक्ष 17 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केलं. हवामान. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेशात आज तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये उद्या अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भ, दिल्ली, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, केरळ, कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आज विदर्भासह महाराष्ट्रात, छत्तीसगड आणि देशाच्या पूर्व भागात दिवसाच्या तापमानात घसरण होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशभरात आज हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पहाटे जन्मोत्सव साजरा केल्यानंतर भाविकांनी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि अखंड रामायण पठणाचं आयोजन केलं जात आहे. महाराष्ट्रात समर्थ रामदास यांनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांमध्ये तसंच गावोगावीच्या हनुमान मंदिरांमध्ये उत्सवाचं आयोजन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान हनुमान हे भक्ती, शक्ती आणि संपूर्ण समर्पणाचं अद्वितीय असं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता असलेल्या व्यक्तींना केवळ समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणं पुरेसं नसून त्यांना देशाचे सन्माननीय नागरिक म्हणून सक्षम बनवणं ही आपली सामायिक जबाबदारी असल्याचं राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोरासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनांची 38,424 कोटी रुपये इतकी विक्रमी निर्यात. 4 अंतराळवीरांना घेऊन नासाच्या आर्टिसान 2 मोहिमेचं उड्डाण यशस्वी. आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.